नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैजयंती नांदगावकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. जगद्गुरू रामभद्राचार्य यांना 58वा ज्ञानपीठ पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान. ऑपरेशन सिंदूर ही फक्त झलक, संपूर्ण चित्रपट दाखवण्याची भारताची तयारी असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. छत्रपती संभाजीनगरच्या पाणी प्रश्नासंदर्भात लवकरच मुंबईत बैठक घेणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. नांदेड तसंच छत्रपती संभाजीनगरसाठी प्रत्येकी एक CIIIT मंजूर. आणि जास्तीत जास्त भूभागावर वीज अटकाव यंत्रे बसवण्याच्या सूचना डॉ नीलम गौरे यांनी दिल्या. आता सविस्तर बातम्या. 58वे ज्ञानपीठ पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. जगद्गुरू रामभद्राचार्य यांना 58वा ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. उत्तर प्रदेशात चित्रकूट इथल्या तुलसीपीठाचे संस्थापक आणि संस्कृत पंडित असलेले रामभद्राचार्य यांनी हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात राष्ट्र देवो भव हा संदेश दिला. ते म्हणाले,
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कर मैं वस्तुतः प्रसन्न हूँ, क्योंकि मेरी विद्या का मूल्यांकन हुआ. मैंने संस्कृत जगत को 4 महाकाव्य दिए. भारत की मूल 2 प्रतिष्ठाएं ही हैं, संस्कृत और संस्कृति. मैंने मनोरंजन नहीं किया, अपनी साहित्यिक रचना से मैंने राष्ट्र रंजन किया है. राष्ट्र देवो भव की अवधारणा ही हमारी मूल अवधारणा है. मातृ देवो भव, पितृ देवो भव, अतिथि देवो भव, आचार्य देवो भव. तो मैं एक पंचम प्रस्थान उपस्थित करता हूँ, राष्ट्र देवो भव.
दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबतही रामभद्राचार्य यांनी राष्ट्रपती तसंच पंतप्रधानांचं अभिनंदन केलं. प्रसिद्ध कवी गीतकार गुलजार यांनाही ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला, मात्र ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे या सोहळ्यात उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारू शकले नाहीत. गुलजार यांच्या वतीनं त्यांच्या प्रतिनिधींनी हा पुरस्कार स्वीकारला. ऑपरेशन सिंदूरअंतर्गत झालेली कारवाई ही फक्त झलक असून वेळ पडल्यास अद्याप संपूर्ण चित्रपट दाखवण्याची भारताची तयारी असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. ते आज गुजरातमध्ये भूज इथं वायुदल स्थानकावर सैनिकांशी बोलत होते. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही असं राजनाथ सिंह यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
साथियों, ऑपरेशन सिंदूर ने यह स्पष्ट संदेश दे दिया है कि हमने शांति के लिए जितना अपना दिल खोल कर रखा है, शांति को नष्ट करने वालों के विरुद्ध उतना ही अपना हाथ भी खोल कर रखा है. एक और बात मैं यहां साफ कहना चाहूंगा कि ऑपरेशन सिंदूर अभी खत्म नहीं हुआ है. जो कुछ भी हुआ है वह सिर्फ एक ट्रेलर मात्र था. अब जब भी सही समय आएगा तो हम पूरी पिक्चर भी दुनिया को दिखाएंगे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक मदतीवर पुनर्विचार व्हावा असं आवाहनही राजनाथ सिंह यांनी केलं आहे. नाणेनिधीने दिलेल्या मदतीचा मोठा भाग दहशतवादी कारवायांवर खर्च होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं पहिला क्रमांक पटकावला आहे, महावितरणनं दुसरा, तर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं तिसरा क्रमांक मिळवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात आज घोषणा केली. दरम्यान खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 58 सुवर्णांसह एकूण 158 पदकांची लयलूट केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी या सर्व खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी तब्बल 9 स्पर्धा विक्रमांचा पराक्रमही नोंदवणं ही बाब अभिमानास्पद असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेसंदर्भात मुख्यमंत्री लवकरच मुंबईत महत्वपूर्ण बैठक घेणार आहेत. राज्याचे बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री आज छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून बुलडाणा दौऱ्यावर रवाना झाले. त्यावेळी सावे यांच्यासह भाजप नेत्यांनी फडणवीस यांची भेट घेऊन शहराच्या पाणी प्रश्नाबाबत माहिती दिली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात मुंबईत बैठक घेणार असल्याचं सांगितलं अशी माहिती सावे यांनी दिली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
श्रोते हो, सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तान भारताविषयी समाज माध्यमांमधून अपप्रचार करत आहे. अशा वेळी तुमच्याकडील प्रत्येक बातमी आणि प्रत्येक संदेशाची पडताळणी करा. तुमच्याकडे भारतीय सैन्य दलाच्या सद्यस्थितीची माहिती अथवा संदेश आल्यास तातडीनं त्याची माहिती PIB फॅक्ट चेक विभागाला द्या. तुमच्याकडे आलेली ही माहिती 87 99 71 12 59 या व्हॉट्सअप क्रमांकावर अथवा socialmedia@pib.gov.in या ईमेलवर पाठवू शकता.
नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक CIIIT अर्थात सेंटर फॉर इन्व्हेन्शन इनोव्हेशन इक्युबेशन अँड ट्रेनिंग मंजूर करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात टाटा टेक्नॉलॉजीला पाठवलेल्या पत्राला कंपनीने सकारात्मक प्रतिसाद देत ही दोन प्रशिक्षण केंद्र मंजूर केल्याचं कळवलं आहे. या संस्थेमुळे मराठवाड्यातील हजारो युवकांना उद्योग क्षेत्राच्या गरजेप्रमाणे औद्योगिक तांत्रिक प्रशिक्षण मिळेल. यातून उद्योगपूरक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळ्यामध्ये विजा कोसळून होणारी जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी जास्तीत जास्त भूभागावर वीज अटकाव यंत्रे बसवण्याची सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी दिली आहे. त्या आज छत्रपती संभाजीनगर इथं आढावा बैठकीत बोलत होत्या.
सरकारने विजेच्या संदर्भातील इरेक्टर्स प्रत्येक गावामध्ये लावण्याच्यासाठी म्हणून सूचना केलेली आहे. तर DPC मधून असे इरेक्टर्स लावण्यात यावे असं मी सांगितलं. ज्या लोकांना स्वतःहून शेतकऱ्यांना लावायचे असतील ते सुद्धा ते वीज प्रतिबंध स्तंभ लावू शकतात, जेणेकरून त्यांचा जीव वाचू शकतो. आणि त्यासाठी म्हणून जे पाहिलं तर बजेट तसं 75,000 त्याचा खर्च होतो. तर DPC मधून 500 ठिकाणी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ते लावण्यासाठी त्यांनी प्रस्तावित केलेलं आहे. तर मी त्यांना स्वामींना सुचवलं की जास्त संख्या काही करता आली व एक दुसरा सूचना दिलेली आहे.
या बैठकीत विविध योजनांचा आढावा घेऊन गोरे यांनी आवश्यक निर्देश दिले. ऊसतोड कामगारांना विविध विभागांनी समन्वय राखून शासकीय योजनांचा लाभ द्यावा असे निर्देशही गोरे यांनी दिले. ऑपरेशन सिंधूरनंतर भारतीय जनता पक्षातर्फे देशभरात तिरंगा यात्रा सुरू आहेत. आज नागपूर जिल्ह्यातल्या कामठी शहरात तिरंगा यात्रा काढण्यात आली. महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक नागरिक या यात्रेत उत्साहाने सहभागी झाले. सोलापूर इथंही तिरंगा यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान ऑपरेशन सिंदूरमुळे भारताच्या स्वयंपूर्णतेबाबत संपूर्ण जगाला स्पष्ट संदेश दिला गेला अशी भावना ज्येष्ठ उद्योजक राम भोगले यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले,
भारताचा प्रतिसाद हा कुठल्याही हल्ल्यांना आता अतिशय अग्रेसिव्ह असतो आणि आम्ही आता फक्त पत्र लिहून शांत बसत नाही. हा पहिला त्यातला महत्वाचा मुद्दा आहे सिंधूरमधला. दुसरा असा आहे की तंत्रज्ञानाचा वापर हा डिफेन्स फोर्सेस करता खूप मोठ्या प्रमाणावर वाढलाय आणि यातला महत्वाचा भाग असा आहे की हा सगळा आत्मनिर्भर भारतचा परिणाम आहे. म्हणजे आम्ही स्वतः आमच्या शास्त्रज्ञांनी निर्माण केलेले शस्त्रास्त्र वापरून पाकिस्तानला धडा शिकवलाय. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरमुळे केवळ भारताचा रिस्पॉन्स बदलला असं नव्हे तर भारत आत्मनिर्भर होतोय संरक्षणाच्या बाबतीत हेही लोकांपर्यंत स्पष्टपणे पोहोचले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत चालू शैक्षणिक वर्षाच्या पदवी आणि पदव्युत्तर नियमित परीक्षा सुरू आहेत. परंतु ज्या पात्र विद्यार्थ्यांना दूरशिक्षण क्रीडा राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास विभागाच्या स्पर्धांमुळे परीक्षा देता आलेल्या नाहीत अशा विद्यार्थ्यांची परीक्षा 21 मे पासून घेण्यात येणार आहे. परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे यांनी ही माहिती दिली. नागरिकांमध्ये डेंग्यू आजाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 16 मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन पाळला जातो. लवकर कारवाई करा, डेंग्यू थांबवा अशी यावर्षीच्या राष्ट्रीय डेंग्यू दिनाची संकल्पना आहे. आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा हिवताप कार्यालयाकडून या अनुषंगानं एक जनजागृतीपर प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. हवामान. राज्यात आज सर्वाधिक 41 अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर तसंच धाराशिव इथं 35 अंश, बीड सुमारे 36 अंश तर परभणी इथं 37.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड पैठण वैजापूर तालुक्यात अवकाळी पाऊस पडला. मराठवाड्यात येत्या 20 मे पर्यंत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. जगद्गुरू रामभद्राचार्य यांना 58वा ज्ञानपीठ पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान. ऑपरेशन सिंदूर ही फक्त झलक, संपूर्ण चित्रपट दाखवण्याची भारताची तयारी असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. छत्रपती संभाजीनगरच्या पाणी प्रश्नासंदर्भात लवकरच मुंबईत बैठक घेणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. नांदेड तसंच छत्रपती संभाजीनगरसाठी प्रत्येकी एक CIIIT मंजूर आणि जास्तीत जास्त भूभागावर वीज अटकाव यंत्रे बसवण्याची डॉ नीलम गोरे यांची सूचना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10